ಅದಕಾರುಣ್ಯಸ್ತಭಕಃ ಭಜೆ ಭುಜಂಗಶೈಲೇಶ ಭುಜಾಂಧರ ಪರಿಷ್ಕ್ರಿಯಾಂ ತನಯಾಂ ದುಕ್ತ ಜಲದೇರ್ದಯಾಮಿವ ಕೃತೋದಯಾಂ ಭಜೇ ಭುಜಂಗಶೈಲೇಶ ಭುಜಾಂಧರ ಪರಿಷ್ಕ್ರಿಯಾಂ ತನಯಾಂ ದುಕ್ತ ಜಲದೇರ್ದಯಾಮಿವ ಕೃತೋದಯಾಂ ಜನನಿ ಜೀವಯಿತುಂ ಜಗತರ್ತಿತಂ ದಶಮುಖ ಪ್ರಮುಖಸ್ತ್ರಿದಶಾರಿಭಿಃ ಜನಕಯಜ್ಞಮಹಿ ಜಡರೇ ಜನಿಂ ಕೃತಭತಿ ಭವದಿ ಕೃಪಯಾ ರಮೇ ಅಕರುಣಾಕರುಣಾ ಧ್ರುವಂ ಅಂಬತೇ ಕ್ಷಿತಿತಲೇ ಭವದಿಂ ಅವತಾರ್ಯಯಾ ಅಖಗಯಾದು ಪುರಸ್ತಿ ದಿವೇದನಾಂ ಅಯಂ ಅದಾ ಜಗದಾರ್ತಿ ನಿವರ್ತಯೇ ಅವಿರತ ವಿವಿಧ ಅಪರಾಧಕಾರಿಣೀ ಅಭಿಮಯಿ ದೇವಿ ದಯಾಂ ಕರಿಷ್ಯಸೀತಿ ಜನನಿ ಮಮ ಭಯಾತ್ ಪುರಸ್ಯ ಧೈರ್ಯಂ ಜನಯತಿ ವಾಯ ಸದಾ ನವಾಪದಾನಂ ರಾಘವಸ್ಯ ಹೃದಯಂ ಸ್ಥಿರಾಗವತೇ ವಾಯ ಸಂಪ್ರದಿನ ವಾಯ ಸಕ್ರಮಂ ದೇವಿ ಜಾನಕಿ ದಯಾ ರಸಾತ್ವಯಾ ಪಾದಯೋಜನ ಕೃತಾ ತ್ವರೀಕೃತಂ ಅಬ್ಧೇ ಕನ್ಯೇ ಜನನಿ ಮಖದಾಂ ಆಕಸಾಂ ಜನ್ಮಗೇಹೇಶೋ ಅಸ್ಮಾದೃಕ್ಷೇಶ್ ಅಭಿಷಕರುಣಾಂ ಆದದಾಸಿ ಧ್ರುವಂ ತಂ ಸಾಕ್ಷಿ ತಸ್ಮಿನ್ ಯುಧಿ ದಸಮುಖೇ ಸಾರ ಸಾಕ್ಷಿ ವ್ಯಪೇತೇ ಯಾದು ಸ್ತ್ರೀಣಾಂ ಕಪಲನ ವಿಧಿಂ ಯಾಚಮಾನೋ ಹನುಮಾನ್ ರಾಮಸ್ತಿಷ್ಟದು ನಾಮ ಯೋನ ವಿಮೃದೇ ಜಿಹ್ರೇದಿ ನಿರ್ಹೇತುಕಂ ಸುಗ್ರೀವೈಕ ವಿರೋಧಿನಂ ಕ್ಷಿಧಿ ಸುದೇ ಸಂಹೃತ್ಯ ತಂ ಬಾಲಿನಂ ಕಾರುಣ್ಯಾಂಬುನಿಧಿ ಸ್ವಮೇವ ನಿಯದಂ ಕ್ಲಿಪ್ತಾರ್ಥಪೀಡಂ ಯಥೋ ರಕ್ಷಸ್ತ್ರೀ ನಿಖರಂ ರರಕ್ಷಿದ ತಮಪ್ ಆರ್ತ್ರಾಗ ಸಂವಾಯಸಂ ಗುರುಣಾಪ್ಲವೇನ ಕರುಣಾತ್ಮನಾ ವಿನಾ ಹರಿಣಾಂಗ ಸೋದರಿ ಗುಣಾಂಬುದೇ ತವ ಜನನಾದಿ ರೋಗ ಮರಣಾದಿ ವೇದನಾ ವರುಣಾಲಯಸ್ಯ ತರುಣಾಯ ಕಾ ಗತಿಃ ತ್ವಯ್ಯೇ ಆಯತದೇ ಕೃಪಾ ರಘುಪದೇ ದೇವಸ್ಯ ಸತ್ಯಂ ಯಥೋ ವೈದೇಹಿ ತ್ವದ ಸನ್ನಿಧೌ ಭಗವತ ವಾಲಿ ನಿರಾಹಾಹತಃ ನಿನ್ಯೇಕಾಪಿ ವದೂರ್ವದಂ ತವತು ಸಾನಿತ್ಯೇ ತ್ವತ್ ಅಂಗವ್ಯದಾಂ ಕುರ್ವಾಣೋಪಿ ಅವಿದ ಪದನ್ನ ಶರಣ ಕಾಹೋ ವಿವೇಹೋಜ್ಜಿತಃ ವಿಭಂಜಕ್ರೀವಾಜ್ಞಾ ಸಹಿತ ಸಮುತಂಚನ್ನಿಹಿಶರ ಪ್ರಭಂಜ ಪ್ರಕ್ಷಿಪ್ತ ಪವನ ಸುತ ವಾಲೇ ಹುತವಕಃ ಯಥೋಜಾದಸ್ಸೀದಸ್ತಮಿಹ ಭವ ಸಂತಾಪ ವಿವಸೇ ಕೃಪಾಪೂರಂ ಸ್ವೈರಂ ಕಿರತು ಮಯಿ ಲೋಕಾಂಬವತಿ ವಿಷ್ಣಾವುಷ್ಣಾಂ ಸುವಂಶಂ ಖದವದಿ ವಿಬುಧದ್ವೇಷಿ ಸೋಷಾಯ ರೋಷಾತ್ ಏಷ್ಯತ್ತತ್ತತ್ಯೋಷಿತಾಗ ಸದಮಪಿ ಕೃಪಯಾ ಕ್ಷಂದ ಕಾಮೈವ ನೂನಂ ದತ್ತೇ ಕನ್ಯಾ ಜನನ್ಯಾ ಗುಣಮಿತಿ ನಿಪುಣಂ ಕಿಂ ವದಂತೀಂ ವದಂತಿ ಪೂರ್ವಂ ಸರ್ವಂ ಸಖಾಯಾಂ ಉದಯಮಕುರುತ ಭೋಹಿ ಶೈಲೇಂದ್ರಕಾಂತೇ ಅವಿತುಮಿಹ ದಯಾತೇ ದೇವಿ ಮಾರ್ಗತ್ಯ ಸಕ್ತಾನ್ ಅಹಮಭಿ ಶರಣಾರ್ಥಿ ಕಂದಮಜ್ಜನ್ ಭವಾಬ್ಧೌ ಗಡನ ಉಚಿತಂ ಆಸೀತ್ ಆವಯೋರ್ದೈವ ಯೋಗಾತ್ ಕಲಸ ಜಲಧಿ ಕನ್ಯೇ ಹಾತು ಏನಂ ನ ಯುಕ್ತಂ कार्येषु कारणगुणा नियतं भवन्तीति उक्तिं सदाम् अविततां अवधारयामः सान्त्री कला च भवदी च पयोधिमद्यात् जातेयतं वसुधया दयया च सीते आसादितोन्नतपदेषु गिरीसमुख्येषु आरोढुमब्जनिलये शिथिलाभिलाषा नीचे तु मातृसिदया रसनिम्नगाते प्राप्तादरा प्रवहदित् अनुरूपं येदते सौरिः सकास्ति हृदयेषु शरीरबाजाम् तस्याभिदेवि हृदयं त्वम् अनुप्रविष्टा पद्मे तवाभिहृदये प्रथिता दयेयं तामेव जाग्रत अखिलातिशयां श्रयामः नित्यं विश्वं वसयदि हरिर्निग्रहानुग्रहाप्याहम् आद्येश किं विकडयदि ते हन्दकारुण्यपूरः ईशन्यूनं तदिह दयितात् ईसिदृत्वं भवत्याः तत्सेषत्वं कथमितरता देवि तुल्येऽपि भूम्नि विहितं जगतं विवेकहानात् अहितं कर्म च नित्यमाचरन्तम् अपयातगुणं हरिप्रिये मां कृपया केवलयैव पालयेताः क्षणमप् अनवस्थितौ जनागग कमिता न क्षमितेति सानुकम्पा अवतारदशासु देविरूपैः अनुरूपैरनुकाहसे मुकुन्दम् चलति कलितायासे श्वासे कपार्गलिते गले भ्रमति नयने भ्रान्ते स्वान्ते गिया सुषुषा सुषु द्वरयति दया जन्तोर्हन्दोत्क्रमे भवदीं रमे त्वमपि कृपणत्राणे प्राणे स्वरं च पराङ्मुखम् दुःखाक्रान्तं भवजलनिधिं दुस्तरं यो हि वर्यैः पापानां नस्तरितुम् अधुना काकतालोकदात्रे एवं यत्यप् उदयदि मदिस्तावकीम् अब्धिकन्ये धन्ये दृष्ट्वा तदपि करुणां धैर्यमेत् अन्तरात्मा तवोभिर्यिह योगिनस्तव दयाम् अविन्दन् दयाम् अकिञ्चनतयाभिताम् अमृतसोदरी प्राप्नुमः समाधिपडवश्रमात् अनुभवन्ति यद्दैवतम् तदेव यमुना तडीतरुगण सुखेनान्वभूत् अपारपरितापकृत् भवत पातबान्धा वयम् प्रभाम् इव सुपावनीं तव कृपाम् उपासीमहि उदञ्चितदनञ्जय प्रभुरुदारहेतिर्यया यया उददि कन्यके तव न मध्यहसीतताम् कंसारादिप्रेयसी संसाराब्दौ भ्रमन्ननातोऽहम् अम्बतवसात् अकम्पाम् अनुकम्पां नावनावम् अवलम्बे कंसारादिप्रेयसि संसाराब्दौ भ्रमन्ननातोऽहम् अम्बतवसात् अकम्पाम् अनुकम्पां नावनावम् अवलम्बे ఇది శ్రీమద్ వెంకటాత్వరి విరచితే శ్రీమల్లక్ష్మీ సహస్రే కారుణ్యస్తవ సదుర్థ.